आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पिंक ई रिक्षा हे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दिशेनं महत्वाचं पाऊल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. पात्र महिलांना 50 पिंक ई रिक्षांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात वितरण. केंद्र सरकारच्या वतीनं 15,000 चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. नागपूरच्या सावरमेंढा इथं चालक प्रशिक्षण केंद्राचं आणि स्वयंचलित तपासणी केंद्राचं केलं भूमिपूजन. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या चार मराठी चित्रपटांची निवड. आणि विदर्भात नागपूर 44.7° सेल्सिअससह सर्वात उष्ण. उद्या आणि परवा नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला इथं उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं महिलांद्वारे महिलांसाठी संचालित पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेनं महत्वाचं पाऊल पडल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलं. लाभार्थी महिलेच्या पिंक ई रिक्षातून प्रवास करत त्यांनी महिलांना कृतीशील विश्वासही दिला. नागपूरच्या सदर येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 50 पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा वितरित करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या. नागपूर शहरातील विविध मेट्रो स्टेशनवर फीडर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला आणि बालविकास विभाग आणि महामेट्रो दरम्यान करार झाला आहे. या राज्याच्या पर्यटन विभागासह अन्य विभागासोबत भविष्यात असे करार करून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
आज मेट्रो सोबत देखील एक करार होतोय ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फीडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील. आणि अदिती त्यांनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फीडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं, तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल.
या योजनेअंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य आणि ई रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात नागपूर जिल्ह्यामध्ये 2,000 महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्याचं उद्दिष्ट दिलेलं आहे. देशात सध्या 22 लाख प्रशिक्षित चालकांची कमतरता असून केंद्र सरकारच्या वतीनं 15,000 चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये दिली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन आणि स्वयंचलित तपासणी केंद्राचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते काल शनिवार रोजी सावरमेंढा तालुका सावनेर जिल्हा नागपूर इथं पार पडलं. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी भारतातील या पहिल्या सेंटरमधून निश्चितपणे चांगले ड्रायव्हर तयार होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी हसत खेळत सोप्या भाषेत ड्रायव्हिंग शिका या पुस्तकाचं प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्सच्या निमित्तानं देशभरातल्या प्रसारमाध्यमातल्या वरिष्ठांशी संवाद साधला. बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत आहेत. या नव्या गोष्टींसाठी तयार राहण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. चांगल्या दर्जाच्या कलाकृतीची निर्मिती आता देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून होऊ शकते आणि त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. येत्या 1 ते 4 मे 2025 रोजी मुंबईत होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी 1 लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. यात होणाऱ्या विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरवलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान वेव्स 2025 साठी माध्यम प्रतिनिधींसाठी नोंदणी 3 दिवसांसाठी पुन्हा सुरू करण्यात येत आहे. 21 एप्रिल सोमवार, 22 एप्रिल मंगळवार आणि 23 एप्रिल बुधवार रोजी नोंदणी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ, स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या 4 मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. फ्रान्समध्ये येत्या 14 ते 22 मे या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होत आहे. महोत्सवासाठी पाठवण्यात येणाऱ्या चित्रपट निवडीसाठी तज्ज्ञांची समिती नेमली होती. त्यात आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा समावेश होता. हवामान. आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद नागपूर इथं 44.7 अंश सेल्सिअस करण्यात आली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं उद्या आणि परवा नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला इथं उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. पंजाबच्या मुल्लानपूर येथील महाराजा देवेंद्र सिंग क्रिकेट स्टेडियममध्ये चालू असलेल्या पंजाब किंग्ज 11 आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्यात पंजाब किंग्जनं आरसीबीसमोर 157 धावांचं आवाहन ठेवलं आहे. आरसीबीतर्फे कृणाल पांड्या आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बंगलोरच्या 1 गडी बाद 60 धावा झाल्या होत्या. आयपीएल T20 क्रिकेट मालिकेत आज रात्री 7:30 मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे सामने होत आहेत. स्पर्धेत सध्याच्या अद्ययावत आकडेवारीनुसार क्रमवारीत 4 संघ 10 गुणांसह आघाडीवर आहेत. मात्र धावांच्या सरासरीचा विचार करता गुजरात टायटन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या, पंजाब किंग्ज तिसऱ्या तर लखनौ सुपर जायंट्स चौथ्या स्थानावर आहेत. वाशिम जिल्ह्यात गेल्या 8 एप्रिलपासून पोषण पंधरवडा सुरू झाला असून यात जिल्हा परिषद एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयातर्फे विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. जागरूकता निर्माण करणं, सकस आहार, कुपोषण आणि संबंधित समस्या कमी करणं ही याची उद्दिष्ट असल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे. वाशिममध्ये चालू असलेल्या पोषण पंधरवड्याबाबत माहिती प्रकल्प अधिकारी संजय गणवीर यांनी दिली.
दिनांक 8 एप्रिल ते 22 एप्रिल 2025 या दरम्यान व वाशिम जिल्ह्यातील एकूण ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण 1266 अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण पंधरवड्या अंतर्गत आपण विविध कार्यक्रम आयोजित करतो. आपल्याला शासनाने ठरवून दिलेले 4 जे इंडिकेटर्स आहेत, 1000 दिवस बाळाचे यावर लक्ष केंद्रित करणे, पोषण ट्रॅकरमधील लाभार्थी मॉड्यूलला लोकाभिमुख करणे, कॅम्प मॉड्यूलनुसार कुपोषणाचे अगदी व्यवस्थित व्यवस्थापन करणे आणि मुलांमधील लठ्ठपणा कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली कशा प्रकारे अवलंबावी या 4 मुद्द्यांवर घेऊन आपण हा पंधरवडा साजरा करत आहोत.
दरम्यान केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या वर्धा येथील केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील चातगाव इथं सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर या कला पथकाद्वारे पोषण अभियान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित केल्या. त्यांनी या जनता दरबारात एकूण 626 निवेदनं स्वीकारली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पिंक ई रिक्षा हे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दिशेनं महत्वाचं पाऊल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. पात्र महिलांना 50 पिंक ई रिक्षांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात वितरण. आणि विदर्भात नागपूर 44.7 अंश सेल्सिअससह सर्वात उष्ण, उद्या आणि परवा नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला इथं उष्णतेच्या लाटेची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.